हॅलो, धनराज सर बोलतात ना? धनराज सर, मी विशाल बोलतोय, फ्रान्सचे ऍडव्होकेसी मधून. सर, मागे तुम्ही एन्क्वायरी केली होती 2 BHK फ्लॅट संदर्भात, त्यासाठी मी फोन केला तुम्हाला. ओके, कधीपर्यंत आहे सर? ओके ओके, चालेल.